तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
नमस्कार, मी श्रीकांत घुले, मेगा प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अहमदनगरच्या राजकारणात जोरदार वार पलटवार सुरू झालेत. एकमेकांची पडती बाजू शोधून त्यावरून टीका केली जाते आहे. असाच प्रकार निलेश लंके यांच्यासोबत घडलाय. नगर दक्षिणेचे युतीचे उमेदवार सुजय विखे यांनी इंग्रजीवरून लंकेंवर टीका केली. अहमदनगरमध्ये फाडफाड इंग्रजीचं राजकारण कसं रंगलंय पाहूयात.
अहमदनगरच्या राजकारणात इंग्लिश विंग्लिश.
अरे तुला मराठीत सांगितलं कळतं का? इंग्लिश मध्ये सांग.
ड्यू टू दिस देयर इज एनॉर्मस ट्रॅफिक कंजेशन ऑन द हायवे. इन ऑर्डर टू रिझॉल्व दिस इश्यू ऑफ ट्रॅफिक कंजेशन.
फाडफाड इंग्लिश बोलायचं सुजय विखेंचं आव्हान.
मी बोललेले भाषण तोडपाड करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.
सुजय विखे यांच्या आव्हानाला निलेश लंकेंचं प्रत्युत्तर.
इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही. तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही, ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे महत्वाचे.
अहमदनगरमध्ये भाजपाच्या सभेत खासदार सुजय विखे पाटील यांचा संसदेतला एक व्हिडिओ दाखवण्यात आलाय.
ऑनरेबल स्पीकर सर, इन माय कॉन्स्टिट्युएंसी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र एंड एडजॉइनिंग स्टेट्स. The National Highway 222 passes through the core area of the city. Due to this, there is enormous traffic congestion on the highway. In order to resolve this issue of traffic congestion,
याच व्हिडिओ वरून सुजय विखे यांनी थेट विरोधी उमेदवार निलेश लंके यांना चॅलेंज दिलाय. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी पाठ करून जरी बोलली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हानच सुजय विखे यांनी दिलं. सुजय विखे यांच्या या आव्हानाला निलेश लंके यांनी उत्तर दिलं. कोणत्या भाषेत प्रश्न मांडला यापेक्षा शेतकऱ्यांचे किती प्रश्न मांडले हे महत्वाचं असं निलेश लंके म्हणाले.
मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयांनी तो व्हिडिओ लावला, मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे. हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोडपाड करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.
इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही. तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही, ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे महत्वाचं आहे सगळ्यात. मराठी भाषिक माणूस मराठीत प्रश्न मांडू शकतो, एखादा तेलुगू तेलुगू भाषेत मांडू शकतो, तमिळ तमिळ भाषेत मांडू शकतो, वेगवेगळ्या भाषेत संसदेत मांडलं जाते. जर ट्रान्सलेशन होत असतं हे त्यांना माहीत नसतं, या काळात ते बसलेच नाही बऱ्याच वेळा.
इंग्रजीवरून अहमदनगरचं राजकारण चांगलंच तापलंय. सुजय विखे यांच्या आव्हानावरून रोहित पवार यांनी थेट मोदींवरच निशाणा साधलाय. भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच आविर्भावात तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचे 12 वाजतील.
इंग्लिश हिंदी या विषयापेक्षा लोकांना काय पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. लोकप्रतिनिधी जर लोकात राहून लोकांच्या अडचणी समजून घेणारा असेल आणि प्रेमाची भाषा जर त्याला समजत असेल तर मला असं वाटतं की तो चांगला काम करू शकतो. त्यामुळे उगाच या विषयाकडे लक्ष केंद्रित करून मेन मुद्दे जे आहेत जे सामान्य लोकांना भेडसावत आहेत त्या विषयापासून दुर्लक्ष करू नका.
सुजय विखे यांनी निवडणुकीला सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित असा रंगट चढवण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर सुजय विखे पाटील उच्च शिक्षित असून पेशानं न्यूरोसर्जन आहेत. शिवाय विखे पाटील घराण्याचा उज्ज्वल वारसा त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे निलेश लंके त्यांच्या साधेपणासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणारे नेते असे प्रसिद्ध आहेत. कोरोना काळातील उल्लेखनीय कामामुळे निलेश लंके घराघरात पोहोचले, त्यामुळे घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत रंगली आहे. निलेश लंके यांनी शरद पवार गटात सहभागी होत अजित पवार यांना धक्काच दिलाय. पण लोकसभेची उमेदवारी मिळवून सुजय विखेंचंही टेन्शन वाढवलंय. पण अहमदनगरचे मतदार फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या सुजय विखेंना पाठिंबा देणार की सर्वसामान्यांची नाळ ओळखणाऱ्या निलेश लंकेंना जवळ करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुशील थोरात, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.